नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. विभाजन विभीषिका स्मृतिदिन देशभरात आज पाळला जात आहे. 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यासाठी देशाची फाळणी होऊन मोठी किंमत मोजावी लागली. या फाळणीमुळे कोट्यवधी बंधू भगिनी विस्थापित झाले आणि हिंसाचारात अनेकांनी प्राण गमावले. त्यांच्या या त्यागाची, संघर्षाची आणि बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिसंवादाला उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन संबोधित करणार आहेत. विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या वेळी प्राण गमावलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली आहे. फाळणीच्या भीषण शोकांतिकेत असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली, प्रियजन दुरावले आणि अथांग वेदना सहन कराव्या लागल्या. मात्र या संकटावर मात करत लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, अशा शब्दात पंतप्रधानांनी पीडितांच्या धैर्याचं स्मरण केलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त गृहमंत्रालयानं पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधार सेवांमधल्या 1057 जवानांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली. यात 301 शौर्य पदकांची यादी प्रसिद्ध केली असून यामध्ये पोलीस दलातल्या 272 आणि अग्निशमन दलातल्या 29 जवानांचा समावेश आहे. 92 राष्ट्रपती पदकही प्रदान करण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवेसाठी 2 पदकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त 664 प्रशंसनीय सेवा पदकही प्रदान करण्यात येणार आहेत. यामध्ये पोलीस सेवेतल्या 606, अग्निशमन सेवेतल्या 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवेतल्या 12 जवानांचा समावेश आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातली पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्ज पुरवठ्यासाठी करण्यात येणार असून त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल, असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं. राज्यातल्या ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, उद्योजकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवणं आणि त्यांच्या अडचणींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृती दल स्थापन करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हे कृती दल काम करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रोन क्षेत्रातल्या उद्योजकांच्या सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक पार पडली. यावेळी ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी विविध धोरणांमध्ये असलेल्या तरतुदी एकत्रित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मुंबईत भारतीय कॅन्सर सोसायटी आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानं मेंदू आणि मणक्याच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी अमृत स्पर्श हे विशेष पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. या केंद्रात फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, मानसोपचार आणि योग यासारख्या विविध सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना या सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात मिळणार आहेत. पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 99 नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या शृंखलेतलं पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होत आहे. पुण्यातल्या हिराबागेत 1878 पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथकार सभा बोलावली गेली. त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होत आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरूपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शिद फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचा गोबन देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर मार्गावर तळेगाव शिवारात खासगी बंगल्यात सुरू असलेल्या बनावट नोटांच्या कारखान्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत केमिकल आणि विशेष कागदाच्या सहाय्यानं 500 रुपयांच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत 5 जणांना अटक करण्यात आली असून तब्बल 12,19,580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नायजेरियात लागोस इथं झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत 35 पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्यपदकांची कमाई केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.